काय नाव म्हणाले यांचं नाव काय बायनाबाई लहू कांबळे बायनाबाई बायनाबाई चला म्हणा कोणतं म्हणता बायनाबाई आंबेडकरांचं म्हणता का
म्हणते
म्हणा आणि ह्यांच्यापेक्षा नवा सात काढायचं बरं का
आणि जोरात
नवा नवा म्हणजे सात जुनाच खूप जुना पण ह्या लोकांपेक्षा वेगळा कारण आता मिळालंय त्याच्यापेक्षा वेगळा
म्हणायचं
म्हणायचं आहे सात जुनाच म्हणायचं
दिलीच्या गळावर कुणी टाकिला टाकिला ग पिवळा आंबा कुणी टाकिला टाकिला ग पिवळा आंब बाबासाहेबाच्या ग पूजेल देव सबच्या सबच्या गाल्या रंबाय देव सबच्या
सुंदर म्हणा एकटीच एकटीच म्हणा
दिल्लीच्या गमाळावर दिल्लीच्या गमाळावर कुणी टाकिला टाकिला ग कसय राय कुणी टाकिला टाकिला ग कसईरा बाबाई गाई बाचाय झाला बामन गय बामन यो सासराय झाला बामन बामन ग सासरा दिल्लीच्या ग माळावरी कुणी टाकिला टाकिला ग दैवात कुणी टाकिला टाकिला ग दैवात बाबा गश्याई बाचाय झाला बामन गय बामन यो मेव येणाय टाकिला दवयनाय टाकिला ग दवयना बाबानी गसाई बाचाय झाला जातीन बामन गमी वयना झाला जातीन देवाला गमी का जातो देवाला गमी का जातो खरची बांधली बांधली ग कवायची खरची बांधली बांधली ग गवायची माझी करंडी गयलू बाई पोळी तुझाई तुझाई ग लिंबायची पोळी तुझाई तुझ्याई गलिंबायची लुबाईच्या गणी वदलाय म्या बी बाई केलयाय केलय गवडाळ वांग म्या बी केलयाय केलया गडाळ वांग माझी कारंडी गयलू बाई येलू जेवली गय जेवलय भक्त सार तुझ जेवल येलू बाईच्या गणी वदला बाईच्या गणी वदलाय बाजी मितीची मितीची ग म्या बी केली बाजी मितीची मितीची ग म्या बी केली माझी करंडी गयलू बाई येलू जेवाई जेवाई ग झाली राजी माझी जेवाई जेवाई ग झाली राजी माझी जेवाई येलू बाईला गमी का जातू बाईला गमी का जातू खरची बांधली बांधली ग तांदळाची खरची बांधली वांदली ग तांदळाची माझी कारंडी गयल्लू बाई पिती देवा उघड उघड ही भंडाऱ्याची पिती उघड
गळाय हो छान गळाय सांगा ना आता शब्द सांगा फक्त